आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह CMS-3 यशस्वी प्रक्षेपण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचं उद्घाटन। 1,00,000 कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधीचा करणार प्रारंभ। कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा संपन्न। भारत ऑस्ट्रेलिया T20 क्रिकेट मालिकेतल्या 3 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 राखून विजय। आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका लढत सुरू। भारताच्या सलामी जोडीची शतकी भागीदारी। इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रातून CMS-3 या देशाच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रहाचं प्रक्षेपण केलं। LVM-3 या देशातल्या सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं। अवकाशात 4 किलोपर्यंत वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता असून या प्रक्षेपकानं चांद्रयान-3 सारख्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत। CMS-3 हा लष्कराचा मल्टीबँड दूरसंवाद उपग्रह असून त्याला GSAT-7R असंही म्हणतात। हा उपग्रह भारतीय भूभागासह लगतच्या महासागराच्या विस्तृत क्षेत्रात सेवा देईल असं इस्रोनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। CMS-3 उपग्रह भारताच्या नौदलाच्या संपर्क यंत्रणेत लक्षणीय सुधारणा घडवेल, तसंच तो उच्च क्षमतेची बँडविड्थ देखील प्रदान करेल, त्यामुळे दुर्गम भागांशी डिजिटल माध्यमातून संपर्क साधता येईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीमध्ये उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद 2025 उद्घाटन करतील। या कार्यक्रमात ते देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधीचा प्रारंभ करतील। शिक्षण तज्ज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकारमधल्या 3,000 सहभागींना एकत्र आणणं हे या 3 परिषदेचं उद्दिष्ट आहे। यामध्ये भाषणं, पॅनल चर्चा, सादरीकरणं तसंच तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनं आयोजित केली जातील। देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करण्यासाठी संशोधक, उद्योग आणि तरुण नवोन्मेषकांमधल्या सहकार्यासाठी हे योग्य व्यासपीठ ठरेल। कार्तिकी एकादशीनिमित्त आज विठ्ठल मंदिरामध्ये गर्दी झाली आहे। राज्यात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणाऱ्या या उत्सवाबद्दल अधिक माहिती ऐकूया।
कार्तिक शुद्ध एकादशी हा चातुर्मासाचा समारोप मानला जातो। आषाढी एकादशीपासून सुरू केलेली अनेक व्रत वैकल्य आणि उपक्रमांचं उद्यापन केलं जातं। आषाढ शुद्ध एकादशीला निद्राधीन झालेले देव आज कार्तिक एकादशीला जागे होतात अशी लोकधारणा आहे। आषाढीप्रमाणेच कार्तिकी एकादशीला देखील पंढरपूरची वारी केली जाते। कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्नीक केली। राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवरचं संकट दूर करावं असं साकडं शिंदे यांनी विठुरायाला घातलं।
पांडुरंगाला देखील मी साकडं घातलं की आमच्या बळीराजावरची सगळी संकट अरिष्ट दूर कर आणि त्याच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी पांडुरंगाकडे केली।
यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातले रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाला। विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषद शाळेतल्या 2 पूजा करण्याचा मान देण्यात आला। मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन एसटीचा मोफत पास आता 1 कायमस्वरूपी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली। एकादशीमुळे पंढरपुरात पहाटेच लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केलं। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यांमधून सुमारे 8 भाविक पंढरपुरात दाखल झाले असून ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं परिसर दुमदुमला।
67 आकाशवाणी संगीत संमेलनाचं आज मुंबईत उद्घाटन झालं। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। आशिष शेलार यांनी या संमेलनाला शुभेच्छा दिल्या। आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार तसंच प्रसिद्ध भारूड कलाकार हमीद अमीन सय्यद आणि त्यांच्या पथकानं आपली कला सादर केली। कोविड काळात खंड पडलेल्या या संगीत संमेलनाला आजपासून पुन्हा प्रारंभ झाला। येत्या 29 नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या 24 आकाशवाणी केंद्रांवर वेगवेगळ्या दिवशी हिंदुस्थानी कर्नाटकी शैलीतलं शास्त्रीय संगीत तसंच सुगम आणि लोकसंगीत अशा विविध परंपरांमधले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची हिंसाचाराची कृती खपवून घेतली जाणार नाही आणि मतदार शांततेत आणि मुक्तपणे मतदान करू शकतील असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कानपूर इथं बातमीदारांना सांगितलं.
जहां तक हिंसा की बात है, चुनाव आयोग यह स्पष्ट करना चाहता है, हिंसा की कोई भी गतिविधि बर्दाश्त नहीं की जाएगी और सामान्य मतदाता शांतिपूर्वक अपनी स्वेच्छा के अनुसार पारदर्शी तरीके से मतदान कर पाए, चुनाव आयोग उसके लिए पूरी तरह तैयार है.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत ऑस्ट्रेलिया T20 क्रिकेट मालिकेत आज ऑस्ट्रेलियात होबार्ट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 186 धावा केल्या. भारतातर्फे अर्षदीप सिंगनं 3 तर वरुण चक्रवर्तीनं 2 आणि शुभम दुबेनं 1 गडी बाद केला. भारतानं 5 गडी गमावून 188 धावा करत सामन्यातले 9 चेंडू बाकी असताना विजयी लक्ष पार केलं. वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. जितेश शर्मानं नाबाद 22 धावा केल्या. अर्षदीप सिंग सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. ICC महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज नव्या मुंबईत DY पाटील मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम लढत सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सलामी जोडीनं शतकी भागीदारी केली. भारताची धावसंख्या 104 झाली असताना स्मृती मंधाना 45 धावांवर बाद झाली. पावसामुळं खेळ उशिरा सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 46 षटकात 5 बाद 277 धावा झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसाच्या उत्तराखंड दौऱ्यासाठी आज देहरादून इथं पोहोचल्या. उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर त्या हरिद्वार इथं पतंजली विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी झाल्या. भारतीय पारंपरिक ज्ञानशाखांच्या संपन्नतेचं महत्त्व त्यांनी यावेळी सांगितलं.
भारत की महान विभूतियों ने मानव संस्कृति के निर्माण से अमूल्य योगदान दिया है. मुनियों से श्रेष्ठ महर्षि पतंजलि ने योग के द्वारा चित्र की, व्याकरण के द्वारा वाणी की तथा आयुर्वेद के द्वारा शरीर की अशुद्धियां दूर की है. उनको विनीत होकर करबद्ध प्रणाम करने की हमारी परंपरा है.
राष्ट्रपतींनी देहरादून इथं पादचारी पुलाचं उद्घाटन केलं. उद्या त्या उत्तराखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. तसंच नैनिताल राजभवनाला 125 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. मोसमी पाऊस भारतीय उपखंडातून रवाना झाल्यानंतरही देशाच्या विविध भागात पाऊस होत आहे. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवळला असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. मात्र यंदाचा नोव्हेंबर महिना तुलनेनं थंड असेल असा अंदाज आहे. उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीत न्यायच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 1 CIIT केंद्र शासनानं मंजूर केलं आहे. या अंतर्गत सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग अर्थात संशोधन नवसंकल्पना आणि उद्योजकता वाढीला लावण्याकरता मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह CMS-3 यशस्वी प्रक्षेपण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचं उद्घाटन. 1,00,000 कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधीचा करणार प्रारंभ. कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा संपन्न. भारत ऑस्ट्रेलिया T20 क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका लढत सुरू. भारताच्या सलामी जोडीची शतकी भागीदारी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.